मेंटल इंटेलेक्चुअल शरीर बुद्धी आणि मन अशा तीन गोष्टी जर आपण मुख्यत्वे म्हटल्या तर आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यातला आपण किती वापरतो म्हणजे एनर्जीचा विचार करताना आपण एफिशियन्सीचा विचार करतो काही पण एनी एनर्जी डिव्हाइस की ते किती पॉवर एफिशियंट आहे ही गोष्ट आपण करतो आणि सगळ्या प्रोसेसेसमध्ये असा प्रयत्न असतो आपला की लो इनपुट आणि हाय आउटपुट असं जर असेल तर ते जास्त बेनिफिशियल आहे असं मानतो समजा सपोज त्यामुळे मग माणसाचा जर आपण विचार केला एकूणच मशीन म्हणून तर आपलं आउटपुट जे काय आहे ड्युरिंग अवर लाईफ टाईम तो एक विचार करायला पाहिजे तो विचार करताना क्युम्युलेटिव्ह विचार करायला पाहिजे खूपदा हा विचार करताना आपण शॉर्ट टर्म विचार करतो एका बाजूला असं म्हणूया आपण की कुठल्याही डिव्हाइस उपयोगिता ठरवताना आपण एक तर हा पण विचार करतोय की एक्झॅक्टली काय आउटपुट देणार आहे ते आणि दुसरं जे आहे ते की लाईफ किती आहे त्या डिव्हाइसचं त्या दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं असते आता सपोज आउटपुट खूप जास्त आहे पण लाईफ कमी आहे तर ड्युरिंग द कम्प्लीट लाईफ सायकल टोटल आउटपुट काय असणार आहे त्याच्या उलट दुसरीकडे असं म्हणूया आपण की आउटपुट थोडं कमी आहे पण लाईफ जास्त आहे त्यामुळे या दोन्हींचं योग्य बॅलन्स सांभाळता येणं हा महत्त्वाचा पार्ट असू शकतो आणि तसं जर असेल तर मग काही वेळेला लाईफचा पण विचार करणं गरजेचं असतं नुसतं आउटपुटचं म्हणून नाही आणि खास करून ह्युमन कॅपॅसिटी पोटेन्शियल आणि एनर्जीचा विचार करताना मला असं वाटते ती गोष्ट फार महत्त्वाची आहे दुर्दैवाने असं झालंय की आपण फार शॉर्ट टर्म गोष्टींमध्ये अडकलोय आज आणि फक्त आउटपुटचाच विचार करतो फिगर्सचा विचार करतो आज बरेचदा लाईफचा विचार नाही करत आपण ओव्हरऑल दुसरी एक गोष्ट जी आहे ती पण अशी पण आहे की ज्याला म्हणूया की हा झाला एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह दुसरा पर्स्पेक्टिव्ह ज्याचा आपण विचार मिसिंग आहे ओव्हरऑल असं दिसते की एखादी गोष्ट आपण काहीतरी आणतो नवीन टेक्नॉलॉजी किंवा आणखीन काहीतरी फार उपयोगी आहे म्हणून आतापर्यंतच्या ट्रॅडिशनल याला सबस्टिट्यूट म्हणून पण ती सगळी वापरताना त्याचे काय म्हणू आपण त्याला बाकी सगळ्या फॅक्टर्सचा विचार करतो तसं होत नाही जसं आज म्हटलं जाते की क्लीन एनर्जी सपोज तर बा न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे क्लीन एनर्जी आहे आणि काय बा धूर होत नाही कार्बन वाढत नाही आणि अशा सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी इज द क्लीन एनर्जी म्हणून आपण आता इलेक्ट्रिकल इंजिन्स आणले इलेक्ट्रिकल कार्सचा विचार करतोय या सगळ्यांचा पण मला माहिती नाही म्हणजे ते जरा शोध घ्यायला पाहिजे सपोज की आज इलेक्ट्रिकल कार्स टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स येतात आहे कारण ती क्लीन एनर्जी आहे त्याने आपण कार्बन कमी केला आहे वातावरणातला सपोज की आता सी एन जी सगळीकडे दिल्ली मुंबईत आलेलं आहे कोर्टाच्या आदेशाने एनर्जीचा विचार करताना कारण दॅट इज सपोज टू बी अ क्लीन एनर्जी दॅन द पेट्रोल आणि हे सगळं लॉंग रनमध्ये याचा विचार करताना आपल्याला हा पण विचार करायला पाहिजे की सपोज सी एन जी प्रोडक्शनची प्रोसेस जी काय आहे ती किती एन्व्हायरमेंटला कशी आहे ती म्हणजे किंवा इव्हन इलेक्ट्रिकल एनर्जीचा विचार केला तरी पण आपल्याला भले आज सपोज मुंबईमधलं हे कमी झालं इलेक्ट्रिकल डिव्हायसेसमुळे असं मानूया आपण पण मग ते इलेक्ट्रिसिटी कुठेतरी तयार होणार आणि आज तरी मेजर जे काय आहे ते थर्मल आहे तर मग ॲट द कॉस्ट ऑफ चंद्रपूर जिल्हा किंवा आता काही दिवसांनी अमरावती जिल्हा मे बी आता जे काय आपल्याकडे होणार आहे या कॉस्ट इथल्या लोकांना कॉस्ट पे करावी लागून इतर लोकांना क्लीन एनर्जी मिळणं ते कुठेतरी बॅलन्सचा विचार करावा लागणार आज बरेचदा तो विचार केला जात नाही मला मला मोकळं व्हायचा पाहिजे बाकी मग काय ते तिकडचं ते बघत बसतील तर तो जो विचार आहे त्यात मला असं दिसतं की दॅट देन इट बिकम होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह त्यात मिसिंग होतो. आता मी मेडिसिनचं तुम्हाला सांगेल की मेडिसिनच्या संदर्भामध्ये असं घडलेलं आहे की अनेक औषधं अशी इन्व्हेंट केल्या गेली की जी अतिशय उपयोगी आहे म्हणून पुढे आली. थॅलिडोमाइड नावाचं एक पेन किलर साधारणपणे 1950-60 दशकामध्ये इन्व्हेंट केल्या गेलं आणि अतिशय उपयुक्त पेन किलर म्हणून ते वापरल्या गेलं सगळ्या जगभरात. पण 1960 नंतर असं लक्षात आलं की अनेक मुलं अशी जन्माला आली की ज्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय दॅट हॅज नॉट बीन ग्रोन अप, ते असे शंटेड लिम्स. आणि अशी एक दोन नाही तर अशी काही हजारांमध्ये मुलं लक्षात आली. मग परत सायंटिस्ट विचार करायला लागले, शोध घ्यायला लागले की व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस कंजनेटल अनोमली. आणि मग असं लक्षात आलं की ही मुलं ज्या आयांना झालेली होती त्या आयांनी पेन किलर म्हणून हे थॅलिडोमाइड वापरलं होतं ड्युरिंग देअर प्रेग्नन्सी ऑर डिलिव्हरी. आणि त्याचा परिणाम हा इतका लॉंग स्टँडिंग होतो हे नंतर लक्षात आलं. त्यामुळे 1950-60 दरम्यान जे अतिशय उपयोगी म्हणून अख्ख्या जगभरात प्रचंड वेगाने वापरलं गेलं खूप मोठ्या प्रमाणावरती ते पुढल्या 10-15 वर्षातच बॅन करावं लागेल. आणि हे केवळ एका औषधाबद्दल नाही घडलेलं, हे अनेक गोष्टींबद्दल घडलेलं आहे. द सायकल इज रिपीटिंग अगेन अँड अगेन. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह नाही राहत, आपण इमिजिएट रिझल्टचा फक्त विचार करतो. वी डोंट थिंक रिगार्डिंग द व्हॉट कुड बी द लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स. आणि ते कदाचित इतके लांब असू शकतात, दुर्दैवाने आपला ज्याला म्हणू आपला चष्मा जो आहे तो पण असा आहे की ह्युमन लाईफच मुळात 100 वर्षाचं आहे, पण या सृष्टीचं लाईफ जे आहे ते तर लाखो वर्षांचं आहे. त्यामुळे आपला चष्मा खूप ताणून ताणून प्रयत्न केला तर 100 वर्षाच्या पलीकडे जात नाही. आपल्याला हा पण विचार करावा लागेल आहे की आपण मेल्यानंतर पण ह्युमन रेस जिवंत राहणार आहे, आपली मुलं बाळं आहे, त्यांची मुलं बाळं आहेत, आणि मग त्यांच्यासाठी पण आम्ही काय ठेवणार आहोत, काय देणार आहोत त्यांच्यासाठी. इतक्या दूरचा तरी पण हा शॉर्ट टर्मच झाला, 2-4 पिढ्यांचाच झाला. म्हणजे खरं त्याहून कितीतरी लांब विचार करणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने दॅट व्हिजन इज टोटली मिसिंग. त्याचं कारण एक असं दिसतंय मला की बेसिक सायन्स जे काय इव्हॉल्व्ह झालं ज्या पद्धतीने त्यामध्येच हा फ्लॉ आहे. सायन्सचं सगळं इव्होल्युशन जे आहे ते फ्रॉम मॅक्रो टू मायक्रो असं आहे. आणि हा नॅनो पुढे आणखीन समजा आणखीन काय होईल ते सगळा पाठ. त्यामुळे असं झालेलं आहे की वी बिकम एक्सपर्ट फॉर लेस अँड लेस लेसर फील्ड. म्हणजे नॅनो लेवलला आपण एक्सपर्ट बनत चाललो, पण जग जे आहे ते तर मायक्रोच आहे, ओव्हरऑल सृष्टी जी आहे ती. सो दॅट मॅक्रो व्हिजन इज टोटली मिसिंग. बेसिक सायन्सच्या सगळ्या इव्होल्युशनच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हा फ्लॉ आहे की माणूस जसजसा एका फील्डमध्ये एक्सपर्ट बनत जातो तसं तसं त्याचं बाकी फील्डचे नातं तुटत जाते सगळं. आणि मग तो फक्त तेवढाच विचार करतो, त्याचं व्हिजन पण तेवढंच, मग टेलिस्कोपिक व्हिजन राहते. यू कॅन सी द थिंग्स इन द युनिव्हर्स, म्हणजे स्कायमधल्या अगदी खूप दूरच्या वस्तू तो बघू शकतो, इथल्या घरात काय चाललं हे त्याला नाही दिसत, अडचण ती आहे. आणि ती दूरची वस्तू तुम्ही कधीतरी बघणार, इथे घरात तर रोज राहावं लागते तुम्हाला, 24 तास राहावं लागते. अँड देन इट बिकम डिसबॅलन्स सगळं ते आहे ते त्या पर्स्पेक्टिव्ह म्हण. त्यामुळे मला साठी बेसिकली हे दोन पर्स्पेक्टिव्ह आपल्याला, होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आणि लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. लॉंग टर्म मीन्स नॉट ओनली फॉर अवर लाईफ टाईम बट इन टर्म्स ऑफ द लाईफ ऑफ द होल युनिव्हर्स. तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचं मूल्य ठरवताना. दुर्दैवाने आपण फार लवकर अगदी अतिशय उपयोगी टेक्नॉलॉजी म्हणून ती आणतो आणि लगेच लक्षात येते की हजार्डस आणि ऑब्सोल्यूट करावी लागते. असं अनेक सायंटिफिक इन्व्हेन्शन बद्दल झालेलं आहे हे सगळं. प्लास्टिक एकेकाळी इतकं प्रचंड उपयोगी म्हणून आपण सगळ्यांनी आणलं आणि डोक्यावर घेतलं, स्टील वी आर युझिंग दॅट. दुसरीकडे आपण बघतोय की नाव आत्ता जो इश्यू आहे तो सगळा त्याचा आहे की काय करायचं याचं. आज वेस्ट मॅनेजमेंट एक मोठा विषय आपल्याकडे नाही आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा विचार केला आज आपण, तर इलेक्ट्रॉनिक्सचं तुम्ही काय करणार आहात या सगळ्यांचं, या सगळ्या चिप्समधलं सिलिकॉन आणि हे ते, अँड दॅट बिकम अ व्हेरी बिग इश्यू नाव डेज. त्याची कॉस्ट कुठे आपण जोडलेली नाही आहे ह्या सगळ्या डिव्हायसेस स्वस्त करताना. त्याचं काय म्हणून शेवटची कॉस्ट जी काय आहे रिसायकलिंगची म्हणा किंवा रियुजची म्हणा किंवा ते जे काय असेल त्याच्यासाठी, ते आपण कधी जोडलेली नाही आहे त्याच्या कॉस्ट. म्हणून आपल्याला ते आज स्वस्त वाटते त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍक्च्युली तशा स्वस्त नाही आहेत. न्यूक्लिअर एनर्जीचा आपण विचार केला तर आपल्याला तू विचार करावा लागेल की या सगळ्यांचा हाफ लाईफ किती आहे रेडिओ ऍक्टिव्ह कंपोनंटचा आणि किती वर्ष तुम्हाला ते सांभाळावं लागणार आहे, अगदी ऍक्सिडेंट नाही झाला असं मानलं तरी पण, आणि त्याला किती कॉस्ट लागणार आहे. ती कॉस्ट नाही पकडत आज आपण, फक्त प्रोडक्शन कॉस्ट पकडतो. त्यामुळे या दृष्टीने जर विचार केला तर मला असं वाटतं बरंच वेगळं चित्र आज जे काय आपण बघतोय त्यापेक्षा वेगळं चित्र आपण पाहू शकू. आणि ही क्षमता जी आहे ती मला असं वाटतं मानवी मनामध्ये ती क्षमता आहे. दुर्दैवाने आजचं असं झालंय की आपली सगळी एज्युकेशन सिस्टीम जी आहे दॅट इज ऑफ लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स. आपल्या मेंदूमध्ये दोन पार्ट आहे लेफ्ट आणि राईट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत टेक्नॉलॉजी खास करून पार्ट मॅथमॅटिक्सचा पार्ट हा सगळा राईट लेफ्ट ब्रेन डॉमिनन्सचा पार्ट. त्यामुळे आपण म्हणतोय की आत्ताची पिढी फार शार्प आहे, मुलांची पिढी, त्यांना पटकन मोबाईल आणि टेक्नॉलॉजी पटकन वापरू शकतात, आपल्यापेक्षाही आपली मुलं जास्त फास्ट आहेत. त्याचं कारण आहे की लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आहे त्यांचं, एका अर्थाने ते चांगलं आहे. पण दुसऱ्या बाजूनी आपण बघतोय की राईट ब्रेन इज नाऊ बिकमिंग रिसेसिव्ह, तो आता आणखीन खाली होत चाललेला आहे. आणि खास करून ज्याला म्हणूया की जिथे इंट्युशनचा पार्ट आहे, जिथे विजनचा पार्ट आहे, जिथे क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे, तो सगळा राईट ब्रेनचा पार्ट आहे एरिया. आता लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असल्यामुळे ह्या सगळ्या क्वालिटीज घसरायला लागल्यात आज. त्यामुळे आजची पिढी टेक्नॉलॉजिकली आणि बाकी सगळ्या दृष्टीने अतिशय शार्प आणि पुढे आहे, पण इमोशनली दॅट इज व्हेरी सेन्सिटिव्ह, खूप इमॅच्युअर आहे. तुम्हाला पण सगळ्यांना अनुभव असेल की आपली मुलं जर तुम्ही विचार केला आत्ता तर थोडासाही धक्का लागला की ते लगेच डिस्टर्ब होतात. किंवा इव्हन आत्ता मला असं वाटते बॉन्डिंगचा पण जर आपण पार्ट घेतला तर आपल्या जनरेशनमध्ये जे बॉन्डिंग होतं आपल्या आई वडिलांसोबत, भावा बहिणीसोबत, मित्रासोबत, ते आताच्या यंगस्टर्समध्ये नाही राहिलेलं ते बॉन्डिंग. त्यांना ते आता यूज अँड थ्रो कल्चरवाले आहे, रिलेशनशिप पण यूज अँड थ्रो सारखी आहे झालेली. आता दॅट बिकम काय म्हणू त्याला आपण, तुम्ही ज्या युगामध्ये वावरता त्या युगाच्या त्या व्हॅल्यूज आपोआप तुमच्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मग येत राहतात सगळ्या. या सगळ्यांचा विचार करता येणं हा खरा मूळचा पार्ट आहे मला असं वाटते. आणि जी काय मानवी मनाची क्षमता जी आहे पॉवर ऑफ ह्युमन माइंड असा जर विचार केला आपण तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने आपण त्याचा विचार नाही करत आहे आज कुठेच. प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आज तुम्ही बघणं की रिलेशनशिपचे प्रॉब्लेम कोणामध्ये जास्त आहेत, सगळ्या प्रोफेशनल्समध्ये मेजर, गावामध्ये तेवढा नाही आहे इश्यू तो सगळा. हा सगळ्यात जास्त जे आहे ते आय टी हब जे काय आहे ते बेंगलोर असेल, पुणे असेल, तिथले डायव्होर्स रेट जो आहे तो खूप जास्त आहे. इतकं की म्हणजे इन्फोसिस सारख्यांना आता सायकोलॉजिस्ट हायर करावे लागतात. ते आपण कुठेतरी एका गोष्टीच्या मागे लागलं आउटपुटच्या. तुम्ही सपोज कॉम्प्युटर सेक्शन मधलं किंवा काय सॉफ्टवेअर मधलं आउटपुट वाढवण्याच्या मागे लागलात आणि ते वाढलं पण खूप भरपूर. म्हणून एवढे सगळे आय टी सेक्टरमध्ये आपण पाहतोय की पॅकेजेस मिळतात आज सगळे आणि मग सगळ्यांची धाव तिकडे चाललेली आहे. बट दॅट इज ॲट द कॉस्ट ऑफ युअर अदर एरियाज ऑफ युअर लाईफ. आणि त्याची कॉस्ट तुम्ही कधी पकडलेली नाही आहे या सगळ्या प्रोडक्शनमध्ये विचार करताना. म्हणजे जसं ते म्हणू आपण उसाला पिळून घेतल्या जाते पूर्ण, काही शिल्लक नाही ठेवत त्याच्यात, मग तसं तो सगळा वापर केला तर मग तुमचं सगळं आयुष्यच हे होऊन जाणार सगळा पार. त्यामुळे त्या त्या दृष्टीने त्या अंगाने विचार होणं खूप गरजेचं आहे असं वाटतंय. तुम्ही जसं म्हणाल तसं आपण आपल्या क्षमता मग फार कमी वापरतो ओव्हरऑल ड्युरिंग अवर लाईफ टाईम. शरीराचा विचार केला तर जसं आता हार्टचं आहे, ते हार्टची क्षमता आपली आहे 220 बीट्स पर मिनिटची. आपलं बहुतेक आयुष्य जे आहे 99.99% आयुष्य जे आहे ते 70-80 स्पीडने होऊन जाते. त्यापेक्षा जास्त काही वाढवा लागत नाही. जेव्हा की तुम्हाला नेचरने 220 स्पीड दिलेला आहे, हार्डली वी यूज 1/3 ऑफ अवर कॅपॅसिटी ऑफ हार्ट. हार्ट अटॅक काय येतो की यू नेव्हर यूज टू वर्क ॲट अ हायर एंड, म्हणून हार्ट अटॅक येतो, दुसरं काही कारण नाही. जर आपण किडनीचा विचार केला तर असं म्हणतात की 1/8 ऑफ किडनी इज इनफ फॉर द कम्प्लीट लाईफ टाईम, जेव्हा की निसर्गाने 2 दिलेले आहेत आपल्याला. सपोज लिव्हरचा विचार केला तर 1/6 ऑफ लिव्हर इज इनफ ड्युरिंग अवर लाईफ टाईम. म्हणजे जसं आपल्या चार चाकीसोबत एक स्टेपनी येते, म्हणजे 25% स्टेपनी दिलेली आहे आपल्याला या कारमध्ये. आपल्या शरीराला स्टेपनी जी दिलेली आहे 1/8 किडनी इज रिक्वायर्ड अँड ऍडिशनल, म्हणजे एक चाकी गाडीला 7 स्टेपन्या दिलेल्या. एवढ्या जास्तीच्या गोष्टी आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत की फुल्ली सिक्युअर्ड राहावं ह्युमन लाईफ या दृष्टीने. इंटलेक्टचा विचार केला तर आपण म्हणतोच की IQ जो काय आहे आपला 130 असेल तर बा चांगला, 100 म्हणजे ठीक आहे ॲव्हरेज लोकांचा असतो, आणि 130 पुढे गेला तर मग त्याला जिनियसकडे जातो. आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग आणि आणखीन काय काय त्यांचा 160 वगैरे आहे असं म्हणतो आपण सगळा. आणि असं असताना आपण आपल्या इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी किती वापरतो ड्युरिंग अवर लाईफ टाईम? दॅट इज नॉट मोर दॅन, पीपल से दॅट इट इज नॉट मोर दॅन 5-6%. तुम्ही अगदी PhD करतानाही चांगल्या प्रकारे आइन्स्टाईनने 10-12% वापरले असतील. म्हणजे जर 5-6% आपण 1% एक्सेस जर वापरू शकलो तर आपला आइन्स्टाईन होऊ शकतो प्रत्येकाचा. आता अडचण ही आहे यामध्ये की फर्स्ट थिंग दॅट वी डोंट नो दॅट वी आर हॅव्हिंग दॅट मच पोटेन्शियल. पहिली गोष्ट माहितीच नाही आम्हाला की आमच्यामध्ये आहे म्हणून. आणि सेकंड पार्ट इज दॅट हाऊ टू यूज इट ते माहिती नाही. पहिल्यांदा हे माहिती असणं ही पहिली पायरी आहे. माहिती असेल तर तुम्ही कदाचित शोध घ्याल त्याचा की कसं वापरायचं काय करायचं. माहितीच नसलं तर तुम्ही काय शोध घेणार? तुम्ही म्हणाल की नाही आपली कॅपॅसिटी एवढीच आहे, वी डोंट हॅव मोअर कॅपॅसिटी दॅन धिस, आणि वी नेव्हर थिंक अ ट्राय फॉर युझिंग इट ॲट अ हायर लेवल. अँड दॅट इज द बिगेस्ट ऑब्स्टॅकल ज्याला म्हणूया. आपण आपल्या भोवती असे ब्लॉक केलेले आहेत ना सगळे की नाही बाबा मी एवढंच करू शकतो. दॅट इज द बिगेस्ट हर्डल इन ह्युमन ग्रोथ ओव्हरऑल या सगळ्या प्रोसेसमध्ये. मानवी मनाची क्षमता खरं हे सगळं पाहण्याची आहे. दुर्दैवाने त्या प्रकारे आपल्याला कधी ट्रेन केल्या जात नाही आणि शिकवल्या पण जात नाही. म्हणून मग आपण आपल्या स्वतःची सेल्फ इमेज अशी छोटी करून घेतो आणि मानतो की बस एवढंच आहे, माझी इमेज जी आहे ती एवढीच आहे, मी आयुष्यात जे काय करू शकेल ते एवढंच करू शकेल. जेव्हा की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे खूप जास्त, पण आय नेव्हर यूज दॅट पोटेन्शियल बिकॉज आय डोंट नो दॅट आय एम हॅव्हिंग दॅट पोटेन्शियल. विवेकानंदाने म्हटलंय की मानवा तू अमृताचा पुत्र आहेस. सगळ्या फिलॉसॉफीमध्ये आपल्याला आढळेल तुम्हाला की इट इज जस्ट पॉसिबल. हल्ली आता सिक्रेट नावाचं पुस्तक आणि फिल्म खूप गाजते हे सगळे. सिक्रेट व्हिडिओज पण आहे खूप आहे युट्यूबवरती, त्याच्या पुस्तक पण आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेकांनी म्हटलंय की लॉ ऑफ अट्रॅक्शन मांडतात बरेच लोक ह्युमन एनर्जी आणि खास करून पॉवर ऑफ माइंडचा विचार करताना, की यू कॅन गेट एनीथिंग व्हॉट एव्हर यू डिझायर. Only thing is that you need to demand it, and you need to demand it with a, I want to tell upon, aggressively, yeah, assertively you have to demand it. Asa ba milel ka, hoil ka, vagare, asa yachakacha bhumiket nahi hai. Yes, आय एम गोइंग टू गेट इट. आणि हा विश्वास तुमचा जेवढा पक्का असेल तेवढ्या युनिव्हर्सल सगळे फोर्सेस जे का आहे दे कन्वर्ज अँड दे मेक इट हॅपन. गरज असते की तेवढ्या ताकदीने मागण्याची गरज असते. आपली अडचणी आहे की आपण जे मागतो ते फारच अशा याच्यात मागतो, यस नो यस नो यस नो, जमेल की नाही पाहू, बाकी ते जेवढे मिळतील तेवढे मग, बहुतेक मिळणारच नाही, अशा सगळ्या निगेटिव्ह टोनमध्ये आपण मागत राहतो. वी नेव्हर डिमांड इन अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड अफर्मेटिव्ह टोन. दॅट्स वाय वी डोंट गेट मेनी थिंग्स. आपण दिस इज द थिंग दे हॅव पुट फॉरवर्ड. आपण आता फिजिक्सच्या पुढचा म्हणजे नॅनो आणि या सगळ्यांचा जर विचार केला तसाही, तर आपण तसंही ऑलरेडी ॲटम, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन त्याच्या पुढेच गेलेलो आहे आता सगळ्या. आणि याचा जर क्वांटमचा जर आपण विचार केला, क्वांटम फिजिक्समध्ये तसंही म्हणतात की एव्हरीथिंग इज इन अ वेव्ह फॉर्म. ओके, त्यामुळे सपोज आता मी आणि तुम्ही याच्यामधलं जे डिस्टन्स दिसते आहे दॅट इज द लिमिटेशन ऑफ माय व्हिजन. ऍक्च्युली देर इज नो सेपरेटेडनेस, नो डिस्टन्स बिटवीन यू अँड मी, बिकॉज क्वांटम सेज दॅट एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज इन अ वेव्ह फॉर्म. ओके, त्यामुळे जगाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात केलेली एखादी गोष्ट दुसऱ्या कोपऱ्यावरती पण अफेक्ट करू शकते. आणि ऍक्च्युली या संदर्भामध्ये काही रिसर्च पण झालेले आहेत, इव्हन मेडिसिन फील्ड पुरते तर मला नक्कीच सांगता येतील आहे की लंडनमधले बा काही पेशंट्स निवडल्या गेले आणि इकडे दूर ईस्टमधल्या देशांमधल्या लोकांनी व्हॉलेंटियर्स निवडल्या गेल्या एकेकासाठी एक एक, आणि यांना त्यांचं काही माहिती नाही, त्यांना यांचं माहिती नाही, यांनी फक्त प्रार्थना करायची त्या पेशंटसाठी इथे बसून ते 5,000 किलोमीटर वरनं. हा दॅट हॅज ऑल्सो दे नोटेड दॅट स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट चेंज इन द ओव्हरऑल डिसीज प्रोसेस बाय ओनली धिस व्हेरिएबल. नाही दे से दॅट, आय मीन आता तुम्ही विचार करताय दॅट इज ऑल्सो इन अ वेव्ह फॉर्म. आणि जर आपण कॉस्मॉसचा विचार केला ओव्हरऑल तर दीज वेव्ज आर एव्हरीवेअर. अडचण ही आहे की जसं आपण ईएमजीचा विचार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा विचार करतोय सपोज, तर दे आर देअर एव्हरीवेअर. द नीड इज दॅट इफ यू वॉन्ट टू कॅच देम यू नीड टू हॅव युअर अँटीना ट्यून विथ दॅट फ्रिक्वेन्सी, देन ओनली यू कॅन कॅच इट अप. त्या तर सगळीकडेच आहेत, कुठे नाही आहेत एवढे सगळे चॅनेल्स आणि हे सगळंच, पण आपल्याला अँटीना ट्यून करावा लागतो त्या मेगाहर्ट्सला, त्या फ्रिक्वेन्सीला, तर ते पॉसिबल आहे. त्यामुळे एकतर तुम्ही ह्या वेव्स तर सोडूच शकता कॉस्मॉसमध्ये, त्या विचारांच्या असल्या तरी पण त्या जाऊ शकतात. जे आपण म्हणतोय की सदिच्छा काम करतात, प्रार्थना काम करतात, त्याच्या मागचं सायंटिफिक लॉजिक हे आहे की म्हणजे आणखीन पुढे जाऊन आपल्याला असं पण म्हणता येईल की आपल्या ह्युमन बॉडीचा खास करून जर विचार केला आणि कुठलाही, तर इमोशन्स चेंजेस युअर केमिस्ट्री, ब्लड केमिस्ट्री. आय मीन दॅट्स अ व्हेरी नोन अँड सिम्पल फॅक्ट. तुम्हाला राग आला की तुमच्या ब्लडमधल्या ॲड्रेनालिनची लेवल वाढते. तुम्हाला शांत वाटायला लागलं, योगा ध्यान केलं की तुमच्या मेंदूमधली एंडॉर्फिन्सची लेवल वाढते. आय मीन दिस कॅन बी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ह्या सगळ्या मेजर करतायत, अवघड नाही तशात. ओके, आणि दिस हॅज ऑलरेडी बीन प्रूव्ह, म्हणजे आता याचं काही चर्चा करण्याची गरज नाही यावरती. द सेम थिंग इज वाईस वर्सा, की केमिकल्स देऊन इमोशन्स बदलता येतात. आज जेवढे काय सगळे सायकोटिक ड्रग्ज आहे, अँटीसायकोटिक ड्रग्ज आहे, किंवा इव्हन आपण आता जे लाय डिटेक्टर टेस्ट आणि या सगळ्या करतो त्यामध्ये काय करतो आम्ही, काही ड्रग्ज असे दिल्या जातात की जिथे हे सगळे इनहिबिशन्स बाजूला जातात आणि ते वेव्ह सगळे रेकॉर्ड केले जातात, की तो जर खोटं बोलत असेल तर पटकन लगेच ईएमजीमध्ये तुमच्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हमध्ये फरक दिसतो आणि त्याच्यावरच ते डिटेक्ट केल्या जाते बेसिकली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. याचा अर्थ असा आहे की मी इथे बसून एखादी गोष्ट मनामध्ये आणणं इट कॅन हॅव अ फिजिकल इम्प्लिकेशन्स एनिवेअर इन द युनिव्हर्स प्रोव्हाइडेड द स्ट्रेंथ बिहाइंड माय सीइंग ती किती ताकदीची आहे यावर ते अवलंबून आहे. हे मला असं वाटतं पूर्वीच्या काळी जे आपण म्हणायचो की शाप कोणी द्यायचं आणि उशाप द्यायचं सगळं, हे सगळे शब्द आहे. आता आपण व्हॉइस कमांड पर्यंत आलोच आहे सगळं. यू कॅन डिक्टेट युअर कॉम्प्युटर्स अँड मशीन्स बाय युअर व्हॉइस कमांड, नाही का? तर त्या सगळ्या व्हॉइस कमांडच कदाचित त्यावेळेसच्या असतील तेवढ्या ताकदीच्या. फक्त एवढंच आहे की यू नीड टू हॅव दॅट लेवल ऑफ पॉवर इन युअर माइंड दॅट यू कॅन डिक्टेट अँड कंट्रोल ऑल दीज हॅपनिंग्स इन द युनिव्हर्स. दॅट इज जस्ट पॉसिबल, म्हणजे ते काही फार चमत्कार वगैरे नाही आहे. त्यामुळे खरं हे सगळे चमत्कार या पद्धतीने सायंटिफिकली एक्सप्लेन करता येतात लॉजिकली पण. आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्युमन पॉवरच्या ज्या आहेत त्या. मग आता ऍक्च्युली आता तो मगाशी जो विषय झाला होता की परवाचा जो कार्यक्रम झाला इथे आमचा, आणि त्याच्यामध्ये बेसिकली ह्याच सगळ्या गोष्टी होत्या की ज्यांच्याकडे खूप सारे चॅलेंजेस होती अशी काही मुलं, अँड दे ओव्हरकम देअर चॅलेंजेस टू दॅट लेवल दॅट की नॉर्मल माणसाला पण तोंडात बोटं घालावे लागतील. इज हाऊ धिस कॅन हॅपन. आणि साधा नियम आहे निसर्गामध्ये की जर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी घडू शकत असेल तर हा नियमच आहे की इट कॅन बी रिप्रोड्युस्ड ॲट अदर प्लेस प्रोव्हाइडेड द ऑल द म्हणजे सगळे आपण जर लॅब कंडिशन्समधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तशाच्या तशा ठेवल्या तर इट इज जस्ट पॉसिबल. म्हणजे काय त्यात आश्चर्य करण्याचं कारण नाही. का रिप्लिकेट करू शकत नाही, कदाचित आपल्याला त्या ज्या काय कंडिशन्स पाहिजे होत्या त्या आपण रिप्लिकेट नाही करू शकलो म्हणून आपल्याला ते नाही रिप्लिकेट करता आलं. त्यामुळे त्या कंडिशन सगळ्या रिप्लिकेट करता आल्या तर देन इट बिकम अ युनिव्हर्सल हॅपनिंग. कुठे पण ते होऊ शकेल असं नाही आहे की नाही होऊ शकणार. त्यामुळे ह्युमन माइंडमध्ये मानवी मनामध्ये ह्या सगळ्या क्षमता आहेत खरं प्रचंड, पण त्याचा आपल्याला शोध माहिती नाही आणि दुसरं शोध घेता येत नाही. मला असं वाटते सगळ्या आपल्या प्राचीन तत्वज्ञांनी सगळ्या ऋषीमुनींनी जे काय केलेलं आहे ते दे वेर ऑल सायंटिस्ट. अगदी पातंजलीपासून जर आपण विचार केला, पातंजली वॉज द फर्स्ट सायकॅट्रिस्ट असं म्हणता येईल आपल्याला सगळं त्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा अलीकडचा विचार केला तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे त्या काळात. आणि मग त्यातनं खूप साऱ्या अशा मॅजिकल थिंग्स कुड कम अप. आजच्या युगामध्ये आपल्याला दुर्दैवाने असं झालंय की विज्ञानामध्ये सगळं आपण मुख्यत्वे जी काय विज्ञानाची डेव्हलपमेंट आहे ते फिजिकल पार्टला आहे जास्त. आपण म्हणतो बाप दाखवण्याचं साध्य कर, कुठे दिसते का वा काही मटेरियलिस्टिक याच्यात, तर देन ओनली वी बिलीव ऑन दॅट थिंग. आता अडचण अशी आहे की एव्हरी ह्युमन बिईंग इज अ युनिक वन. जसं आपण मोबाईलला म्हणतो की त्याचा तो इंटरनॅशनल कोड आहे आणि तो ट्रेस करता येतो कुठेही, तसं आपल्यालाही एक कोडिंग देऊनच पाठवलेलं आहे ना प्रत्येकाला. वी हॅव गॉट अवर डीएनए ओन डीएनए स्ट्रक्चर विच इज नो वेअर इन द युनिव्हर्स. ओके, कदाचित आपल्या सगळ्या जिनोममध्ये ज्याला म्हणता येईल की तुमचं ओव्हरऑल पूर्ण आयुष्याचं वृक्ष त्या सगळ्या जिनोममध्ये कोडिंगच्या स्वरूपात आहे, आणि जे काय आपण आयुष्यात करतो वी आर जस्ट एनकोडिंग द थिंग, एनक्रिप्टिंग आणि डिक्रिप्टिंग असं म्हणूया आपण, एवढंच आहे. त्या सगळ्या नॅनो टेक्नॉलॉजीचा विचार केला त्या छोट्या वडाच्या झाडाच्या सीडमध्ये पण अख्खा वटवृक्ष असतो. तसं आपल्या ह्युमन एम्ब्रियोमध्ये पण कदाचित ते जे काय जीन्स आहे त्याच्यामध्ये अख्खं लाईफ आपलं एन्कोड केलेलं आहे. आता प्रश्न आहे की हे डिकोडिंग करता आलं पाहिजे आपल्याला. पहिली गोष्ट ते माहिती पाहिजे की धिस हॅज बीन एन्कोडेड, आणि मग हाऊ टू डिकोड दॅट. ते जर नसेल तर तुम्हाला असं वाटेल की नाही सेकंड नाही का, एखादी आपण फाईल का नाही ओपन करू शकत. इफ यू डोंट हॅव दॅट काइंड ऑफ सॉफ्टवेअर यू कांट ओपन दॅट फाईल. हे मानवी मनामध्ये ह्या सगळ्या क्षमता आहेत. ह्या सगळ्याच जर आपण तत्वज्ञानांचा धर्मांचा विचार केला तर त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आणि सायन्स पण आता ती जरी ओढते म्हणजे ते फार वेगळं करते असं नाही आहे. हा अनदर पर्स्पेक्टिव्ह फक्त एवढाच पार्ट आहे. त्यामुळे एकूण ज्याला म्हणूया आपण की जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी, एनर्जीचा जर विचार केला आपण ह्युमन एनर्जीच्या संदर्भात तर दोन्ही प्रकारच्या एनर्जीज असतात. जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स आहेत, त्यामुळे दोन्ही एनर्जीज आहेत सगळ्या. आपल्याला आता पॉझिटिव्ह एनर्जी जर वाढवता आली सपोज, त्याचा परिणाम होतो म्हणजे आपल्या भोवती कुठलं काय म्हणता येईल त्याला मॅग्नेटिक फील्ड आहे त्यावर अवलंबून आहे की आपल्या स्वतःचा पोलरायझेशन कसं होणार काही प्रमाणात. त्यामुळे आपल्या अवतीभोवती जर सगळं निगेटिव्ह हे झालेलं असेल, पूर्ण एरिया डेव्हलप झालेला असेल, तर मग तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह पण त्या ठिकाणी टिकवता येणं इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट आहे. त्यामुळे जर आपल्याला आपल्या मनाची क्षमता वाढवायची असेल, पॉझिटिव्ह एनर्जी जर वाढवायची असेल, तर आपल्याला मग आपल्या आजूबाजूच्या याचा पण विचार करावा लागेल की हाऊ टू क्रिएट अ पॉझिटिव्ह फील्ड अराउंड अस, की जेणेकरून मग काय म्हणू त्यामध्ये जो काय लॉस होतो सगळ्या एनर्जीचा, अपोजिट पोल्स आर अट्रॅक्टिंग वन, त्यामुळे मग त्यात खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी त्यात लॉस्ट होणार कदाचित तेवढ्या निगेटिव्हला न्यूट्रलाइज करायसाठी. सपोज -2 निगेटिव्ह आहे तुमच्या आजूबाजूला आणि +5 पॉझिटिव्ह तुमच्याकडे आहे, तर +5 मधली 2 तर तुमची त्याला न्यूट्रलाइज करण्यातच गेली. त्यामुळे तुम्ही जे काय वापरू शकाल ते 3 वापरू शकाल युनिट आयुष्यामध्ये. सपोज हे तुम्हाला -2 ऐवजी -1 जरी करता आली, तर देन युअर आउटपुट विल बी ऑफ +4 ड्युरिंग युअर लाईफ टाईम. सो दॅट इज वन पार्ट. अनदर पार्ट इज दॅट इफ यू कॅन इन्क्रीज इट फ्रॉम 5 to 6, की निगेटिव्ह तुम्ही बदलू नाही शकले, सपोज ओके दॅट इज -2 देअर ओनली आणि ते आपल्या हातात नाही आहे, बियॉन्ड कंट्रोल आहे सपोज, असं मांडलं आपण. आज आपल्या जगातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या बियॉन्ड कंट्रोल आहे, तर देन व्हॉट इज विद इन माय कंट्रोल, मॅनेजमेंटच्या भाषेत जर आपण केलं तर व्हॉट इज विद इन माय सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. तर माय पॉझिटिव्ह एनर्जी ती मी +5 वरून +6 वरती नाही, म्हणजे मग बाकीच्या निगेटिव्हिटीचा माझ्यावरती परिणाम होणार नाही. सो दीज आर द ओनली 2 थिंग्स विच वी आर हॅव्हिंग. आणि माझ्या दोन्हींचा जर आपल्याला वापर करता आला सपोज, की निगेटिव्हचा पार्ट थोडा कमी करता आला बाहेरचा आणि स्वतःचा पॉझिटिव्ह पार्ट थोडासा वाढवता आला मे बी, तर देन युअर आउटपुट विल बी ट्रिमेंडसली चेंज. हे तुम्ही कल्पना करा की 5 तुम्ही 10% जरी वाढवू शकलात, माझ्या 10% हाईक इज नॉट अ सिम्पल हाईक इन दॅट वे. हा सगळ्या इकॉनॉमीचा ग्रोथ रेट आपण मानतोय की 1 digit अजूनही 10% वगैरे नाही पोहोचलो, 5-6% वगैरे जसंच आहे. सॅलरी हाईक वगैरे जो असतो तो पण मला वाटते 5-7-8% वर बहुधा नसतो. दरवर्षीचं जे आहे इन्क्रीमेंट किती असते साधारणपणे? किती? 3%. ओके, 10% इज टू मच इन दॅट वे असा जर आपण विचार केला तर 3% आपण एवढं खुश होतो का म्हणाय, एक अडिशनल इन्क्रीमेंट मिळालं बा आणखीन काही झालं 3%, दॅट इज इन टर्म्स ऑफ ओनली करन्सी. हा करन्सी इज नॉट द कम्प्लीट युअर लाईफ. आणि तो तुम्हाला जर बाकी आयुष्याच्या संदर्भात जर असे इन्क्रीमेंट मिळायला लागले या स्केलने तर किती छान होणार ना. बट वी नेव्हर थिंक ऑफ दिस काइंड ऑफ थिंग्स. त्यामुळे मग एकदा सुरू झाल्यावर जो काय आपल्याला सॅलरी मिळते आहे ती उलट डिप्रिसिएशन होऊन म्हणून कमी कमी होत जाते, आउटपुट कमी कमी होत जाते. म्हणून नोकरीला लागताना जी काय एनर्जी असते, एकदा लोक असं म्हणतात सीझन झाले की मग जरा सगळा उत्साह नवीन लागलेला असला की सगळे लोक म्हणतात हा अभी तो नया घोडा है, घोडा जरा मुरला की म्हणते मग समजेल आपण मग होतो आमच्यासारखं असतो, आम्ही पण असंच होतो. त्या काळात जी काय एनर्जी, जे काय चार्म आणि असं सगळं असते प्रत्येकाचं, ते लगेच 2-4 वर्षात का कमी होते? त्याचं कारण हे सगळे मुरलेले घोडे बाजूचे जे आहेत निगेटिव्ह एनर्जी, दे ट्रान्समिट द निगेटिव्ह एनर्जी, आणि मग त्या बिचाऱ्याची पॉझिटिव्ह एनर्जी काय तिथे काम नाही करू शकत. खूपदा ती खूप स्ट्रॉंग लागते मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक तर, आणि या सगळ्यांचा मग आउटपुटवरती परिणाम व्हायला लागतो. आणि दुसरं कारण परत मी म्हणालो की लॉंग टर्म आणि तो पर्स्पेक्टिव्ह नसतो. म्हणजे आता सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये साधारणपणे असं होते की एक विशिष्ट काम एखाद्या व्यक्तीची जबाबदारी होऊन जाते. सपोज बा कार्यक्रम घ्यायचे, तर मग कोणीतरी एक व्यक्ती असते त्यातल्या सुटेबल, आणि मग अगदी ते असं केलं जातं की नाही नाही तुमच्याशिवाय मॅडम हे होऊ शकत नाही, मग मॅडमला असं वाटतं नाही नाही आपल्याशिवाय होतच नाही, मग झालं ते मॅडमच्याच गळ्यात येऊन जाते कायम. आणि मग बाकी लोक म्हणतात की नाही नाही हे बरं आहे आपल्याला, आपण मग मुद्दाम असं सांगायचं की नाही आपल्याला जमतच नाही, जमत नाही म्हटलं की कोणी टाकणार नाही, किंवा करायचं झालं तर मग ते अशा पद्धतीने करायचं की पुढच्या वेळेस कोणी म्हणणारच नाही आपल्याला करा पहा, नाहीतरी मी म्हणत होतो सर जमत नाही म्हणून मला तुम्ही दिलं तशी फजिती झाली उगाच. सो दॅट एस्केपिझम बिकम्स तुम्ही स्वतःला आणखीन खाली आणताय, डिमोशन करताय, रादर दॅन युटिलायझिंग अँड एक्सप्लोरिंग युअर ओन कॅपॅसिटीज अँड इन्क्रीजिंग दॅट यू, तुम्ही स्वतःला आणखीन खाली घेऊन जाता. अँड देन दॅट प्रोसेस बिकम, आणि मग एकदा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये चालल्या गेले की मग तिथनं बाहेर काढणं फार अवघड आहे, कोणी नाही काढू शकत. मग ते काय बंदूक लावली तर होते काही वेळेला, 156 लावली तर मग काय पाहिजे ते करावं लागते, मग काही इलाज नसते त्याला. आता अडचण परत ती आहे की 156 कायम कोणी तुमच्या इथे कोण कोण सिक्युरिटी घेऊन बसणार कायम बंदूक लावून तुम्हाला, एक माणूस कायम त्यासाठीच ठेवावा लागेल. आणि रोज झालं की मग ती भीती पण कमी होऊन जाते बंदुकीची, असं पण होते ना. काय म्हणते आता काय लागलेली ते माहिती आहे, लावलेली असते बंदूक, आता रोज थोडीच गोळी मारणार आहे की मारत नाही, नुसतेच बा हे दाखवायसाठीच बंदूक आहे बा, हे खेळण्यातली बंदूक आहे हे माहिती होऊन जाते म्हणतात. आणि मग ती भीती संपून जाते त्या अर्थात. त्यामुळे ड्रायव्हिंग फोर्स जो आहे दुर्दैवाने आपल्या सगळ्या सिस्टीममध्ये ड्रायव्हिंग फोर्स दोनच आपण वापरतो बहुतेक, म्हणजे मुलांसोबत म्हणा किंवा सिस्टीममध्ये पण म्हणा, लोकांकडून ह्युमन एनर्जीचा विचार करताना आयदर वी यूज पॉवर किंवा दुसरं वी यूज गाजर. गाजर दाखवतो आपण त्यांना की हे असं केलं तर हे असं होणार. हा, मोटिवेशनसाठी या दोनच गोष्टी आपण वापरतो आज. लहान मुलांपासून पाहतू एवढं कर मग चॉकलेट देतो तुला, मग सिनेमाला घेऊन जाऊ, मग फिरायला घेऊन जाऊ. हा, शांत बसायचं आता गुपचूप, मी आता 2 तास बाहेर जाणार आहे, असं केलं तर मग असं करणार, नाही तर मग दंडू का. दोनच गोष्टी आपल्या हातात आणि लहानपणापासून मग ती एवढी आपल्याला सवय झालेली की गायदर गाजर किंवा दंडू का असल्याशिवाय आपण कामच नाही करत. सो दॅट इज द फ्लॉ इन अवर अपब्रिंगिंग लहानपणापासूनच्या. त्याच्या पलीकडे पण काही गोष्टी असू शकतात की ज्याच्या आधारे ह्युमन कॅन ऍक्ट, त्याचा विचारच नाही कुठे आज. आणि ते जर आपल्याला करता आलं आणि ते लहानपणापासून करावं लागेल कदाचित. आणि हे अगदा असं झालं की तुम्ही गाजर किती दिवस दाखवणार अल्टिमेटली, असं नाही शक्य ना. आणि बंदुकही किती दिवस तुम्ही वापरणार, किती दिवस लोक काम करतील बंदुकीच्या आधारे, त्यामुळे असं होत नाही. सो यू नीड टू फाइंड आउट द थर्ड अल्टरनेटिव्ह टू ऑल दोज थिंग्स. आणि मग तो आहे अवेलेबल, पण आम्हाला लहानपणापासून फक्त एवढंच शिकवलं गेलेलं आणि कळलेलं आहे की बा हे दोनच अल्टरनेटिव्ह असतात, त्याच्याशिवाय तिसरा नाहीच आहे ह्युमन ऍक्शनसाठी. आणि मग तो थर्ड अल्टरनेटिव्ह कदाचित असेल आहे ज्याला असं म्हणतात की पर्पज देणं. यू नीड टू गिव्ह सम पर्पज टू दॅट ह्युमन बिईंग, एनी ह्युमन बिईंग. आणि तो पर्पज जर देता आला त्याला, त्याला बरेचदा माहिती नसेल, मे बी आपल्यापैकी बऱ्याच लोकांची अडचण ही आहे की व्हाय वी कांट युटिलाइज अवर ह्युमन एनर्जी अँड कॅपॅसिटीज बिकॉज वी डोंट नो वेअर टू गो. आणि वेअर टू गो हे माहिती नसलं की मग काय आपण बसून राहतो जागेत, असं पण होतं. आणि तसंही मग त्याला स्टेटस को म्हणतो आपण की इनर्शिया ही फक्त निर्जीव वस्तूंचीच प्रॉपर्टी अशी नाही, ती सजीव वस्तूची पण आहे. स्टेटस को आपल्याला सगळ्यांना पाहिजे असतो की नको बा धक्का नको चेंज नको, चेंजमध्ये सगळं इनसिक्युअर व्हायला लागतं. म्हणून पीपल युजली ट्राय टू अवॉइड ट्रान्सफर्स, नवीन जबाबदाऱ्या, हे ते सगळं इनसिक्युअर वाटायला लागतं की नको बा हे बरं आहे आपलं जे चाललं आहे ते रुटीन आरामात चाललेलं आहे, डोक्याला त्रास नाही, ताप नाही, काहीच नाही. डोक्याला त्रास नाही, ताप नाही याचा अर्थ देर आर नो चॅलेंजेस. देर आर इफ देर आर नो चॅलेंजेस देर इज नो एक्सप्लोरेशन. त्यामुळे ते आहे तेवढंच राहणार आहे, उलट आणखीन कमी होणार आहे. त्यामुळे ज्याला म्हणतात की चॅलेंजेस तर असलेच पाहिजेत ना आयुष्य. त्यामुळे जर पर्पज आपल्याला शोधता आला की हाय आय एम डुईंग ऑल दिस थिंग्स, आज ज्या बहुतेक आयुष्यात आपण गोष्टी करतो त्या पर्पजलेस करतो किंवा फार वरवरच्या करतो. म्हणजे आता ट्रेनिंग प्रोग्राम्स जेवढे काय होतात ते एवढ्यासाठी होतात की ते कंपल्सरी केलेले असतात कुठेतरी, म्हणून होतात ते. हा, गाजरच असते म्हणूनच म्हणूनच होतात. त्यामुळे त्या ट्रेनिंग मध्ये काही जीवच नसणार आहे. तेच म्हणतो ना, आता अडचण ही आहे की त्यामुळे त्या ट्रेनिंग मध्ये जीवच नसणार ना. त्यामुळे ट्रेनिंग देणारे पण काहीतरी पर्पज साठी आलेले असतात आणि घेणारे पण त्या पर्पज साठी आलेले असतात, त्याच्या पलीकडे काही त्याच्यातनं मिळवायचं नसतेच आहे. करायचं पण नसतं. अँड देन इट बिकम लाईफलेस आणि मग बोरिंग. मग लोक वाट बघत राहतात की कधी संपणार आहे आणि कधी सुट्टी होते आणि असं आयुष्यभर होते. एकदा नाही, दोनदा नाही. अँड दॅट इज द मेजर कॉज फॉर स्ट्रेस. ज्या गोष्टी करायची इच्छा नाही आहे त्या कराव्या लागतात. बाय चॉईस चॉईस जर दिला तर किती लोक ट्रेनिंगला असल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये बसतील समजा, हा इश्यू येतोय. त्यामुळे तो पार्ट मला साठी सगळ्यात महत्वाचा ठरतो. त्यामुळे ह्युमन एनर्जी जर आपल्याला टॅप करायची असेल त्या अर्थाने आणि पॉवर ऑफ माइंड वाढवायची असेल तर यू नीड टू हॅव सम पर्पज. आणि तो पर्पज शोधावा लागतो. आणि तसंही लॉंग टर्म आणि होलिस्टिक पर्स्पेक्टिव्हसाठी तुम्हाला पर्पज असेल तरच पुढे जाता येऊ शकते, नाही तर नाही शक्य. आता तो पर्पज जो असला पाहिजे तो फक्त एवढाच पार्ट आहे की आत्ताचे जे पर्पज आहे आपले ते फार मटेरियलिस्टिक गोष्टींचे आहेत. आता सर तू म्हणाला या ट्रेनिंग मागचा एक पर्पज कदाचित हा आहे की बा आपलं एक इन्क्रीमेंट किंवा आणखीन काहीतरी वाढेल सपोज असं काही असेल याच्याशी रिलेटेड ते आहे. या मागचा पर्पज जर असा असेल की एनरिचमेंट ऑफ लाईफ, इन्क्रीमेंट तर मिळणारच आहे सपोज ते काय आहे दॅट्स अ बाय प्रॉडक्ट. तर तो एनरिचमेंट पर्पज असेल तर मग ती होणार, अदरवाईज मग फक्त ती तितक्या पुरतं. म्हणजे तुम्ही जेवढं एक्सपेक्ट केलं तेवढंच त्यातनं निघते. म्हणजे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणते ते हे म्हणते की व्हॉट यू डिमांड यू आर गोइंग टू गेट इट. सो इफ यू आर गोइंग टू डिमांड ओनली फॉर द करन्सी टर्म्समध्ये तेवढंच तुम्हाला मिळणार, त्याच्या पलीकडे काय मिळणार नाही. पण तुम्ही जर मानलं की एनरिचमेंट पाहिजे तर मग हे बाय प्रॉडक्ट आपोआप मिळतं. म्हणजे गीतेमध्ये जे सांगितलंय कर्मण्ये वाधिकार असते की बा मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा ठेवून कर्म करा. याचा अर्थ फळ सोडा असं नाहीच आहे. फळ तर मिळणारच आहे, तो तुमचा अधिकारच आहे. पण आज आपलं असं झालेलं आहे की फळ काहीतरी मिळणार असेल तरच करायचं आणि ते मिळणार असेल तर नाहीच करायचं. मग कशाला करायचं, काय भेटणार आहे करून. तर ती मानवी मनाच्या क्षमता आणि पॉवर आपल्याला वापरता आली तर आयुष्य समृद्ध होतं एवढं नक्कीच. ठीक आहे, कनेक्ट करता येईल का 5 मिनिटं मी तुम्हाला त्या दिवशीचे फोटोज मला दाखवायचे जरा त्याच्याबद्दल सांगायचं की नाही ही ती एक्चुअली जसं म्हणालो की परवा ज्या काय परवाच्या कार्यक्रमामध्ये ज्या काय गोष्टी ह्युमन पॉवर आणि त्याच्या दिसल्यात की हे सगळं कसं असू शकते, आता एक 17 वर्षाची मुलगी आणि तिला आजार आहे मोठा आणि तरी पण ती इतक्या पॉझिटिव्हली राहू शकते आणि त्याचा कसा परिणाम होतो एकूण ओव्हरऑल या सगळ्या प्रोसेसवरती. तुमच्यापैकी कोणी होतं त्या दिवशी कार्यक्रमात? तुम्ही होते, अजून कोणी होतं? त्या दिवशी पाऊस आला. आता हा एक आपला इथलाच मुलगा आहे विश्वजीत गुर्दे म्हणून, त्याला लहानपणापासून असा आजार आहे की त्याचे पाय त्याला नाही वापरता येत योग्य प्रकारे. पण तो सगळ्यात साहित्यिक आहे, कविता अतिशय सुंदर करतो आणि खूप पॉझिटिव्ह राहतो. त्याच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला कळले की नाहीतर अशा मुलाची आई तर फार दुःखी असली पाहिजे त्या अर्थाने की बा आपल्याच घरात का बरे असं असं मूल जन्माला आलंय असा सगळा विचार पण करायला पाहिजे. पण असं नाही होत, त्याचं चालणं सगळं हे असं आहे. बाहेर त्याला अतिशय हुशार आहे, म्हणजे 90+ मार्क्स आहेत आतापर्यंतच्या सगळ्या करिअरमध्ये. 10वीची परीक्षा आता त्यांनी दिली. मला त्या दिवशी तुम्हाला ते पण उदाहरण शेअर करायला आवडेल. त्या दिवशी आम्हाला एक 10,000 ऑडियन्स एक्सपेक्टेड होता परवाच्या दिवशी. 1.5 लाखाचा खर्च जवळपास आम्ही केलेला होता. 6:30 लोक बसायला लागले, 2-3 हजार लोक कलेक्ट झाले होते आणि जोरात वादळ, विजा आणि पाऊस, लोक उठून गेलेत. जे घरून निघाले होते ते आलेच नाही. 1.5 लाखाचा खर्च, 10,000 एक्सपेक्टेशन आणि मग 500 लोक उरलेत. इट्स अ मेजर स्ट्रेस ना, खूप ताण यायला पाहिजे तसा. एवढं सगळं वाया गेलं बा. जस्ट 5 मिनिटात फक्त आम्ही निर्णय घेतला आणि वी स्टार्टेड. मागे इथे शेडमध्ये त्या लोक उभे होते, फक्त पावसापासून बचाव करायला तिथे सुरू करून दिला. माईक नाही, लाईट नाही, काही नाही, काही नाही, आणि वी स्टार्टेड, वी कंटिन्यूड. आणि आम्ही डिक्लेअर केले की पाऊस येऊ काही हो, वी आर गोइंग टू कम्प्लीट द शेड्यूल. ज्यांना असं वाटते त्यांनी थांबावं. 500 लोक पावसात थांबले, ओले होऊन ऐकत राहिले पूर्ण. दुसऱ्या दिवशी यवतमाळला आला, तिकडे पाऊस नव्हता, आम्ही तिकडे 4,500 लोक होते जवळपास. आता हा 7 वर्षाचा चेतन म्हणून मुलगा आहे, वाशिम जवळचा एका गावातला, आणि ही इज ब्लाइंड बाय बर्थ. त्याला 100 कथा मुखपाठ आहेत, 20 पर्यंतचे टेबल्स पाठ आहेत, जनरल नॉलेज अतिशय शार्प आहे, वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं देतो तो. आतापर्यंत 10-20 कॉलेजेसमध्ये 3-4 हजार लोकांच्या गॅदरिंगमध्ये चीफ गेस्ट म्हणून तो गेलेला. त्या सगळ्याला सिम्बॉयसिसचं वगैरे त्याच्याकडे निमंत्रण आहे. आता लंडनला चालला आहे 2 महिन्यांनी. खेड्यात मजुरी करणाऱ्या घरचा हा मुलगा. सो हे पोटेन्शियल कुठून आलेलं आहे हे सगळं? आणि सेन्सिटिव्हिटी पण दुसऱ्या बाजूला. वाशिमच्या कलेक्टरने त्याला एकदा बोलावलं आणि विचारलं, चेतन तुला काय पाहिजे? तर त्यांनी काय मागितलं? त्यांनी म्हटलं, मला माझ्यासाठी काही नको, पण माझ्यासारखे जे अंध मुलं असतील त्या सगळ्यांना तुम्हाला जर एक रेडिओ देता आला तर द्या गिफ्ट. आय मीन दॅट काइंड ऑफ सेन्सिटिव्हिटी मेक्स यू समवन डिफरंट ऑर टॉल इन द, मग त्या सगळ्या गर्दीमध्ये तुम्हाला ते वेगळे पण देऊन जाते सगळं. यू बिकम समथिंग डिफरंट. आता ही मी म्हणाला, ही मुलगी पाणेरी म्हणून मुलगी आहे जी व्हीलचेअर वरती असते, ही इथे बसलेली, लाईट मुळे दिसत नाही मला वाटत. ही मुलगी जी आहे तिला सिरेब्रल अटॅक्सी आहे लहानपणापासून. सिरेब्रल पालसीचाच एक प्रकार मेंदू तिच्या मध्ये. त्यामुळे 3 महिन्याची असतानापासून, त्यामुळे सी कांट यूज हर लेग्स. तिला उभणे राहता येत आणि चालता पण येत नाही. स्विमिंग थेरपी म्हणून सुरू केलं तिने 5 वर्षाची असताना. अँड सी स्कोअर 30+ गोल्ड मेडल्स इन स्टेट अँड नॅशनल लेवल स्विमिंग कॉम्पिटिशन्स. आणि एवढी प्रसन्न असते, आता 12वीला आहे, 10वीला 72% मार्क, इतकी प्रसन्न असते की याहून कमी हसणं कधीच नसते. तर मला सांगा, हे कुठून येते? हे आपल्याकडे सगळं असून आपल्या चेहऱ्यावर तेवढं हसणं नाही दिसत. जी घराच्या बाहेर पडू शकत नाही, कोणाच्या सपोर्टशिवाय कुठे जाऊ शकत नाही, तिची आई पण तेवढीच प्रसन्न आहे. काय जे दिसतात इथे, काय 9वा वर्ग शिकलेली जेमतेम बाई मुलीला सगळीकडे घेऊन जाते. चंदीगड, कलकत्ता, बेंगलोर सगळीकडे घेऊन गेलेले एकटी व्हीलचेअरवाली मुलगी. आपल्याला कोणी स्वतःच्या एका पोराला घेऊन जायचं म्हटलं तर मोठा धाक पडतो की कसं होईल, जागा चढणं उतरणं हे सगळं. आणि जेव्हा त्यांना विचारतो की बा तुम्हाला असं कधीतरी वाटलं का की का बरं देवाने माझ्याच घरात जन्माला घातली, तर त्यावरती त्यांचं उत्तर काय माहिती का, देवाला हे माहिती होतं की वी आर एबल, दॅट्स वाय देवाने तिला आमच्या घरी पाठवली, की आमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून. ही पॉझिटिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे. आता हे मधले जोशी काका म्हणून आहे, त्यांचं वय 64 आहे, हा व्हीलचेअरवरचा ग्रस्त. यांना पोलिओ आहे, त्याच्यामुळे ते दोन्ही पाय नाही वापरू शकत. व्हीलचेअर वगैरे आत्ता आली त्यांच्याकडे 2000 साली, पूर्वी त्याही नव्हते. आता हातावरती चालत ते सगळे शिकले पूर्ण, म्हणजे 5-5 किलोमीटर हातावरती जायचे. त्यांचं ऑफिस 3 वाजल्यावरती होतं, तर ते हातावरती चालत ऑफिस चढायचं. पूर्ण नोकरी त्यांनी अशी केली. आणि या माणसाने स्विमिंग, कबड्डी आणि बाकी सगळ्या खेळांत मिळून जवळपास 125 गोल्ड मेडल्स त्यांच्या नावावरती. 175 गोल्ड मेडल्स, शिव छत्रपती अवॉर्ड, राष्ट्रपती अवॉर्ड, आणि आत्ता 64व्या वर्षी पण 20 वर्षाच्या पोरासोबत खेळायची हिंमत आहे. आय मीन दॅट काइंड ऑफ, दॅट लेव्हल ऑफ एनर्जी जी आहे ही सगळी मनाची एनर्जी आहे. फिजिकल एनर्जी इज अ डिफरंट पार्ट. त्यांचे ते म्हणतात माझे पाय काम नाही करत, ठीक आहे, पण मग मी ठरवलं की माझे हात मी वापरू शकतो. तर कबड्डी म्हणे माझ्या हाताच्या पकडीत एकदा तो आला की संपलं, दमच जाणार त्याचा, तो सुटूच शकत नाही. त्यामुळे काय दिलं नाही निसर्गाने याचा विचार न करता काय दिलेलं आहे त्याचा विचार करणं. ही राणी म्हणून आमची मुलगी एच आय व्ही पॉझिटिव्ह इकडची लातूर जवळची, त्याची तिची कहाणी तिने सांगितली. ती सांगते की बा आधी लहानपणी वडील गेले एड्सनी, मग आई गेली, मग नातेवाईकांकडे राहायला लागली, मग तिथे मुलं खेळायला यायचे तर येऊ द्यायचे नाही तिच्याजवळ, मग त्या सगळ्याला वैतागून दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. मग नातेवाईकांनी तिला एका आश्रमात नेऊन पोहोचवलं जिथे एच आय व्ही पॉझिटिव्ह ऑर्फन मुलं राहतात. आणि मग ती म्हणाले की तिथे मी एक 2 वर्षाचं मूल असं पाहिलं की ज्याने आईला पण पाहिलं नव्हतं. मला निदान लहानपणी आईचं प्रेम तरी मिळालं, आई सोबत होती, त्याला ते पण नव्हतं मिळालं. आणि मग मी ठरवलं म्हणे की मी मरणार नाही आता. आणि ती तिथल्या 25 मुलांची ताई आहे, त्या सगळ्या एच आय व्ही पॉझिटिव्ह ऑर्फन मुलांची. आणि मग ती म्हणते की आम्हाला एवढ्या एवढ्या गोळ्या खाव्या लागतात तेव्हा आम्ही जिवंत आहोत, ARTG घ्यावी लागते त्यांना ट्रीटमेंट. आणि असं असताना आम्ही शाळेत जातो, गाणं म्हणतो, शिकतो, नाचतो, खेळतो, आणि तुम्ही सगळं असून कशाला आत्महत्येचा विचार करता? तुम्ही का निराश होता छोट्या छोट्या गोष्टी? वाय यू डिप्रेस्ड आउट ऑफ ट्रिव्हियल्स? हा जो पार्ट आहे सगळा, हा सगळ्यात महत्वाचा वाटतं. ही जी ह्युमन एनर्जी आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की जी पाणेरी म्हणून मी मुलगी सांगितली तुम्हाला आधी, जेव्हा पायाने हलवतायत, ती अशा कार्यक्रमांमधनं यायला लागल्यापासून तिचं स्पीच इम्प्रूव्हमेंट झालंय, तिला बोलता येत नाही तर तिचं हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे, तिच्या पायामध्ये ताकद आलेली आधीपेक्षा जास्त. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ धिस पॉझिटिव्ह एनर्जी. ती जाते, लोकांशी भेटते, सदिच्छा लोकांच्या मिळतात. ही जी राणी आहे 15 वर्षाची एच आय व्ही पॉझिटिव्ह, आज 15 वय असूनही तिला ARTची गरज नाही पडलेली, जेव्हा की टेक्स्टबुकमध्ये सगळ्या लिहिलेलं आहे की साधारणपणे 2 वर्षा जेनेटिक ट्रान्समिशन झालेल्या एच आय व्ही वाल्यांना वयाच्या 2 वर्षापासून ART सुरू करावी लागते जिवंत राहण्यासाठी. सी इज कम्प्लीटिंग हर 15, स्टील सी डझंट नीड ART. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ धिस पॉझिटिव्ह एनर्जी ऑफ माइंड, नथिंग एल्स. त्यामुळे ती जर आपल्याला क्रिएट करून वाढवता आली तर नक्कीच मिरॅक्युलस रिझल्ट मिळू शकतात. आणि खूप सारे डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे लान्स आर्मस्ट्रॉंगचं एक उदाहरण आहे सायक्लिस्टचं, की ज्याला कॅन्सर झाला होता आणि त्याच्यानंतर त्याने ती 7 वेळा टूर द फ्रान्स 7 वेळा जिंकून दाखवली आणि तो आज त्याला अनबिटन रेकॉर्ड आहे. मग युवराज सिंगचा आज क्रिकेटरचा तो आयडॉल आहे, त्यांनी त्याला तो काहीतरी पाठवला संदेश वगैरे आणि त्याच्यामुळे युवराज सिंगला यातनं बाहेर यायला मदत झाली. आणि खास करून आता कॅन्सर, हार्ट अटॅक, हे लाईफस्टाईल इलनेसेस जे आहे या सगळ्यांमधलं संशोधन हे सांगते की आता फिजिकल गोष्टींना मर्यादा आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधं किती घेणार तुम्ही? ते औषधं घेतले तर ते हेपॅटोटॉक्सिक आहे, परत त्याने लिव्हरवरती परिणाम होणार आहे. पण तुम्ही जर डायबिटीस आहे, ब्लड शुगर वाढते, ठीक, फक्त साखरेने नाही वाढते, हे तुमच्या स्ट्रेसनी वाढते, तुमच्या निगेटिव्ह गोष्टींमुळे वाढते की मी काहीच करू शकत नाही बा काय असं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे ही जर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करता आली तर यू कॅन कंट्रोल युअर फिजिकल एलिमेंट्स ऑल्सो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक, ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला कशी डेव्हलप करता येईल हा सगळा तो इश्यू आहे. त्यामुळे माहिती असणं पहिली गोष्ट आणि ती डेव्हलप करता येणं, आणि ते जर झालं तर मग काय की होल युनिव्हर्स इज युअर्स असंच म्हणायला लागेल आपल्याला. मग तुम्हाला काही कमी पडत नाही. आणि ते जर नसेल तर मग सगळं असूनही रडगाणं चेहऱ्यावरचं काय संपत नाही. म्हणजे आज आपल्यापैकी बहुतेकांच्या चेहऱ्यावर कायम दिसते की 12च वाजलेले दिसतात, 12:15 क्वचितच असतात सगळं असून, पण आपल्याला माहितीच नाही की आपल्यामध्ये क्षमता आहे. आपण एवढंच मानतो स्वतःला, नाही मग मी कोण, एका कॉलेजमधला प्राध्यापक, माझी काय लायकी आहे, अवकात काय, म्हणजे अगदी त्या भाषेत जास्तीत जास्त जाणे, पिरियड घेणे, आपल्या पाट्यात टाकणे, संपलं. याच्या पलीकडे माझा या सगळ्या 600 कोटीच्या जगामध्ये काही रोलच नाही दुसरा. याच्या पलीकडे 4 तेच घरचे, बायको आणि 2-4 पोरं, नातेवाईक, संपलं. तुमचं जग एवढंच आहे. तर मग एवढं जग चालवायला किती एनर्जी लागते? तुम्हाला एवढीच लागते. मग तुम्ही तेवढीच वापरता फक्त, त्यापेक्षा जास्त नाही आहे. थोडं जग मोठं करा, आपोआप तुम्हाला एनर्जी जास्त लागेल, त्यासाठी वापरावीच लागेल आणि मग ती आपोआप तुमच्याला ती मिळत राहील. ज्याला म्हणतो की अबंडन्स मेंटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये ज्याला म्हणतात. आपण सगळे स्केअरसिटी मेंटॅलिटीवाले की बा संपलं तर कसं होईल, मग जमा करून ठेवा, मग फिक्स डिपॉझिट करा, LIC टाका, याच्यात टाका, उद्या कसं होईल बा समजा. आपला विश्वासच नाही, स्वतःवरच विश्वास नाही की उद्या कसं होईल. हा जर विश्वास आपल्यावरती असेल तर आपल्याला या प्रकारच्या सिक्युरिटीची गरज नाही पडणार. आपला 3/4 आयुष्य केवळ या सिक्युरिटीच्या नादात आपण वाया घालवतो. मग कोणीतरी फार छान म्हटलेलं आहे, मला ते खूप अपील झालंय की असं म्हणतात की आपण सगळे जगण्याची वाट बघत असतो, आता जरा जगणं सुरू करू. नाऊ वी विल स्टार्ट लिव्हिंग, वी आर नॉट ॲट ऑल लिव्हिंग टुडे. आता जरा एवढं होऊन जाऊ द्या म्हणते, मग जरा थोडं निवांत जगू जरा. आणि मरायची वेळ येते तरी ते कधी संपतच नाही. लहानपणी मग शिक्षण पूर्ण होऊ द्या, मग जरा सेटल होऊ द्या, मग जरा थोडेसे प्रमोशन घेऊ द्या, मग जरा मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या संपू द्या, मग जरा जगायला सुरुवात करू म्हणते. सो वी नेव्हर स्टार्ट लिव्हिंग, वी आर जस्ट वेटिंग फॉर लिव्हिंग, वेटिंग टू लिव्ह. त्यामुळे ते जर, आणि जर साधं उदाहरण, सजीव आणि निर्जीवामध्ये फरक तेवढाच आहे फक्त, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये. तुमच्या जगण्यात जर जगणं नसेल तर तुम्ही निर्जीवासारखेच असणार आहे, कसला उत्साह असणार आहे मग तुम्ही जगण्यासारखेच आहात, असंच असणार, दुसरं काही नाही. त्यामुळे जगण्यामध्ये जगणं टाकता येणं, आणि ते आज टाकता आलं पाहिजे, उधारीतलं काही कामी नाही. उद्या करू बा, परवा करू, रिटायरमेंट नंतर करू, एवढं हो द्या मग करू, काय अर्थ नाही आला. दॅट यू नीड टू स्टार्ट फ्रॉम टुडे इटसेल्फ इन द प्रेझेंट. म्हणून कोणीतरी म्हटलंय की लिव्हिंग इन नाऊ इज द बेसिक सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आपण सगळे जे ते लिव्हिंग इन फ्युचर असते की जरा एवढं झाल्यावर मग जरा मस्त आयश के साथ जियेंगे फिर, असं नाही होत कधीच. मला असं ते बोलण्यासारखं बरंच असते पण वेळ पण संपलेली दिसते. काही जर कॉमेंट आणि फीडबॅक